श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 32वा श्लोक आपण पाहणार आहोत. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शेणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता याच्यामध्ये पुराणातली आणखी एक कथा सांगितली आहे अहिल्याच्या बाबतीतची. अहल्या गौतम ऋषींची भार्या. इंद्राने कपटाने तिला दूषित केली आणि त्याचं फळ म्हणून गौतम ऋषीने तिला जो शाप दिला त्यामुळे अहल्या ही शिळा होऊन पडली. किती दिवस पडली कोणास ठाऊक. पण जेव्हा राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र अयोध्येहून परत आले आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी अहिल्याच्या ठिकाणी रामचंद्रांना घेऊन आले. ते चालले ते कुठे तर मिथिलानगरीला सीता स्वयंवरासाठी चालले होते. पण वाटेत ही अहिल्याची शिला विश्वामित्राने रामचंद्रांना दाखवली आणि त्यांच्या स्पर्शाने ती पुन्हा शिलेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून गेली, मुक्त झाली. असा एक असं पुराणामध्ये कथा आहे. ती कथा याच्यामध्ये घेतली आहे. आता त्याचे अर्थ आपण निरनिराळ्या प्रकाराने लावू शकतो. अहल्येची मुक्ती केली म्हणजे शिला दगड असलेली तिला देखील मुक्त केली. तसं माणसामध्ये अनेक दगड जे आपण आहोत त्यांना मुक्ती जर द्यायची असेल तर रामचंद्रांचे भजन केल्यामुळे हे दगड देखील उद्धरून जातील. दगड देखील एक वेळ बरे असं म्हटलेलं आहे की त्यांची जर खपली काढली टवकी तर ती पुन्हा चिकटत नाही. म्हण माणसाची मात्र खपली काढली तरी पुन्हा ते तसेच पुन्हा ते चिकटून उभेच राहतात. मग असं जर आपण म्हटलं अहो परवा असं सांगितलं होतं हो ते गेलं पुन्हा आपले आहे तसेच. म्हणजे एक वेळ दगड पालटेल पण माणूस पालटणं फार कठीण आहे असं म्हटलं. तसं इथं त्याच्यामध्ये म्हणत आहेत अहल्या शिळा राघवे मुक्त केली. त्या शिळेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून ती मुक्त झाली. पदी लागता दिव्य होऊनही गेली. आता पुढची जी पुढचा जो चरण आहे तो रामचंद्रांबद्दलच असं म्हटलं आहे. जयावर्णिता शिणली वेदवाणी. पहिल्या दोन ओळीशी त्याचा प्रत्यक्ष संबंध काही नाही आहे पण असे जे राघव रामचंद्र आहेत त्यांचं वर्णन करता करता वेद देखील थकले. जसं म्हणतात ना न इती न इती, नाही सांगतायत नाही बोलतायत. सद्गुरूंच्याबद्दल जसं म्हटलेलं आहे की नाही वर्णन करतायत. का करता येत नाही तर ते शब्दातीत मायातीत असतात आणि आपण जे वर्णन करणार ते शब्दानी करणार. ते शब्द मायेत आले तर मायेत आलेल्या शब्दानी मायातीताचं वर्णन कसं काय शक्य आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे सद्गुरुस्तवनामध्ये आलं आहे संतस्तवनामध्ये आलं आहे हे शक्य नाही आहे. मग त्याच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात. नाही सांगतायत हो नाही सांगतायत. असा आहे का तसा आहे का असा नाही असा नाही असा नाही मग कसा आहे नाही सांगतायत. म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही असं दिसं. वेदाने हात टेकले तिथं सामान्य मनुष्य काय वर्णन करणार. पण तरी वर्णन करतात सगळे संत करतात. ज्ञानेश्वरीसुद्धा आपण पाहिलं तर सद्गुरुस्तवनाचे कितीतरी समासाच्या आधी अध्यायाच्या आधी त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. समर्थाने सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तसं रामचंद्रांचं वर्णन करता येत नाही भगवंताचं वर्णन करता येत नाही पण तरी देखील करत असतात आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी. तसं इथं त्यांनी जे म्हटलं आहे जया वर्णिता शिणली वेदवाणी असे जे राघव आहेत ते नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा चरण पुन्हा पुन्हा का आला आहे असं जर म्हटलं तर वाचणाराला साधना करणाराला भक्ती करणाराला हा विचार मनावर पक्का ठसावा की आपण जर खरोखरच दास असलो तर तो राघव आपली उपेक्षा करणार नाही, पक्का विश्वास ठेवा. पण बहुधा आपली निष्ठा कमी पडते. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन गोष्टी आहेत. सामान्यतः आपण व्यवहारामध्ये विश्वास नाही का असं शब्द वापरतो. तो विश्वास असलेला अविश्वास केव्हाही होऊ शकतो. श्रद्धा आहे शब्द, अदृश्य गोष्टींवर श्रद्धा. दृश्य गोष्टींवर श्रद्धा बसायचं काही कारण नाही आहे, विश्वास आणि व्यवहार होत राहतात. पण अदृश्य गोष्टीच्या संबंधात श्रद्धा ठेवायला लागते, कारण भगवतप्राप्तीसाठीसुद्धा शांतीसाठीसुद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे. श्रद्धावान जर असेल तरच ज्ञानम. आणि काय पाहिजे? तत्पर हा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण आधी गच्छती. पण पहिला शब्द आला आहे श्रद्धावान. तसं कारण श्रद्धामयोयम पुरुष असं म्हटलेलं आहे. माणसाची कुठं ना कुठंतरी श्रद्धा असावी लागते. श्रद्धेवरच मनुष्य जगत असतो. पण ती श्रद्धा तीन प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. त्यापैकी सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. सात्विक श्रद्धा जतन केली पाहिजे. आणि राजस आणि तामस श्रद्धा आहे, ह्याचा समावेश साधारणतः अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात होतो. श्रद्धा चुकडून काढायची नाही आहे, तर सात्विक श्रद्धा जतन करायची आहे. आणि राजस तामस श्रद्धा ही वाळून टाकायची आहे, बाजूला टाकायची आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमाने. ह्याच्यामध्ये तुम्ही रामावर पूर्ण श्रद्धा ठेवा, त्याच्याही पलीकडे जाऊन निष्ठा ठेवा. निष्ठा ही कधी चलन होत नाही. एकदा निष्ठा बसली की पक्ती. ईश्वर निष्ठा, सद्गुरु निष्ठा असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे तशी जर निष्ठा ठेवलेली असेल तर तो राम दासाभिमानी राम आहे, तो त्याची कधीही उपेक्षा करणार नाही. म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.